बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, बालकांवर अत्याचार होत असल्यावर पोलीस 112 नंबर, ग्रामपंचायत, ग्राम बाल संरक्षण समिती आणि तुमच्या गावात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते इथे जाऊन तुम्ही तक्रार मांडू शकतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.